धर्मनिर्णय मंडळ ज्ञानप्रबोधिनी कालदर्शिका शके 1900. सप्रेम नमस्कार. धर्मनिर्णय मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी. 8 एप्रिल 1934 या दिवशी तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषद या नावाने धर्मनिर्णय मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून मंडळ धर्मसंरक्षणपूर्वक समाजजागृतीचे कार्य करीत आले आहे. 8 ऑगस्ट 1962 पासून ज्ञानप्रबोधिनी नेतृत्व विकसन आणि व्यक्तिमत्वाची सर्वांगीण घडण करणारे शिक्षण कुशाग्रबुद्धीच्या विद्यार्थ्यांना देत आणि त्याच्या पोषणासाठी विविध उपक्रम चालवित आली आहे. सुमारे 10 वर्षे झाली या दोन संस्थांचा संवर्ष जुळून आला. विज्ञानयुगात धर्माला नवा अर्थ देऊन ती टिकवण्यासाठी अन्योन्य सहकार्याने त्यांनी कार्याला आरंभ केला. या सहकार्याचे एक दृश्य रूप म्हणजे प्रस्तुत कालदर्शिका. कालदर्शिकेची भूमिका आणि रूपांतर. धर्मनिर्णय मंडळाची कालदर्शिका गेले 17 वर्षे प्रकाशित होत आली आहे. चालू वर्ष 18. भारत शासनाने 1952 नियुक्त केलेल्या पंचांग सुधारणा समितीने स्वीकारलेले सौर वर्ष ही या कालदर्शिकेची चौकट आहे. चांद्रगणनेप्रमाणे पाळले जाणारे सणसमारंभ, व्रतोत्सव आणि ग्रेगोरियन गणनेप्रमाणे पाळले जाणारे आधुनिक आणि व्यावहारिक विशेष यांचा अंतर्भाव या चौकटीत करून स्वतःच्या विशेष धार्मिक भूमिकेतून विवाह मुहूर्तादी माहितीचा निर्देश करून धर्मनिर्णय मंडळ आपली कालदर्शिका परंपरागत पंचांग पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित करीत असे. तिचा ग्राहक वर्गही मर्यादित असे. तिला व्यवहार उपयोगी रूप देऊन राष्ट्रीय सौर पंचांगाचा अधिक व्यापक प्रसार करावा या हेतूने यावेळी प्रथमच ही कालदर्शिका भिंतीवर लावून जाता येता अनायासाने पाहण्यासारख्या स्वरूपात पण कालदर्शिकेतली नित्याची सर्व किंबहुना काहीशी अधिकच माहिती देऊन सिद्ध केली आहे. मंडळाच्या तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी भूमिकेला अनुरूप असे रूपांतर आहे. या कालदर्शिकेचा नित्य संदर्भासाठी उपयोग करून भारतीय सौर कालगणनेला सार्थकता प्राप्त करून द्यावी अशी आमची सर्व भारतीय जनतेला प्रार्थना आहे. भारतीय सौर गणना रोळण्यासाठी आपले शक्य ते सर्व व्यवहार या गणनेवर अधिष्ठित होणे आवश्यक आहे. तसे ते होण्यास उपयोगी अशी एक साधी पण प्रभावी गोष्ट म्हणजे या गणनेनुसार वेतनादी आर्थिक व्यवहार चालू करणे ही होय. हे जनतेने मनावर घेतल्यास शासकीय व्यवहारात उतरणे अवघड नाही. शाळांनी सहकार्य करावे. या कालदर्शिकेच्या मांडणीत आणखी एक हेतू आहे. पंचांग वर्षारंभी घेऊन पूजून देवघरात ठेवून द्यायची वस्तू असा पुष्कळांचा ग्रह आहे. हा ग्रह होण्यास पंचांगाची कुटात्मक वाटणारी मांडणी पुष्कळांशी कारणीभूत आहे. ही कुटात्मकता दूर करावी. पंचांगाच्या कक्षेत येणारी माहिती शाळेतल्या विद्यार्थ्यालाही कळेल अशा पद्धतीने तिचे विवरण देऊन सामान्य सुशिक्षिताच्या ठिकाणी ज्योतिषशास्त्राची जाण निर्माण करावी या हेतूने या कालदर्शिकेच्या आरंभी आवश्यक ते विवरण दिलेले आहे. त्याचा उपयोग करून शाळातल्या भूगोलाच्या शिक्षकांनी अधूनमधून अल्प वेळ खर्चून विद्यार्थ्यांना या उपेक्षित पण महत्त्वाच्या विषयाची जाण करून द्यावी अशी विनंती आहे. हे एक महत्त्वाचे शैक्षणिक सांस्कृतिक कार्य आहे. त्याला सर्व शिक्षण संस्थांनी हातभार लावणे योग्य होईल. या कार्यासाठी या कालदर्शिकेत आणखीन काय असावे, काय पालटावे याविषयी शिक्षण क्षेत्रातल्या जाणत्या व्यक्तींनी अवश्य सूचना कराव्या. अडचणीतून मार्गक्रमण. कालदर्शिका जुन्यातून नव्या रूपात आणावी असे ठरल्यावर या कामासाठी लागणाऱ्या अर्थबळाचा मोठा प्रश्न आरंभीच उपस्थित झाला. पण ज्ञानप्रबोधिनीशी संबंध असलेले व्यावसायिक आणि धर्मनिर्णय मंडळाचे हितचिंतक यांनी जाहिराती आणि देणग्या देऊन हा प्रश्न काही प्रमाणात सोडवला. आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. त्यांनी या धार्मिक सामाजिक कार्यावर यापुढे असेच प्रेम ठेवावे अशी प्रार्थना आहे. कार्यकर्त्यांची आकांक्षा मोठी, अनुभव अल्प अशा परिस्थितीत कालदर्शिकेच्या कामात अनेक अडचणी येऊन काम कल्पनातीत लांबले. सौर वर्षा सुरू झाले तरी कालदर्शिका तयार नाही अशी विचित्र परिस्थिती उत्पन्न झाली. या सर्व अडचणीतून मार्ग काढून ही कालदर्शिका आपल्या हाती देत आहोत. मनाजोगती झाली नसली तरीही निश्चित प्रगतीच्या मार्गावर आहे हे लक्षात घेऊन गुणदोषांसह आपण हिचा स्वीकार करावा आणि अधिक उज्ज्वल यशासाठी हिला आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना. नवी संकल्पित रूपे. कालदर्शिका तिच्या जुन्या वेशातून आता बाहेर पडलीच आहे. ती अधिक व्यवहार उपयोगी होण्यासाठी पुढल्या वर्षी दैनंदिनीच्या स्वरूपात प्रकाशित करावी असा मानस आहे. याशिवाय विस्तृत शास्त्रीय आकडेवारी गाळून केवळ नित्योपयोगी माहिती समाविष्ट करून कालदर्शिकेची एक सुटसुटीत संक्षेपवृत्तीही सिद्ध केल्यास चटकन संदर्भ पाहण्यास उपयोग होईल असे वाटते. पुढच्या वर्षी कालदर्शिका या तिन्ही निदान यापैकी दोन वेशभूषात अधिक देखणी होऊन प्रकट होण्यासाठी आवश्यक ती सिद्धता करण्यास संपादक मंडळ आतापासूनच कामाला लागत आहे. या वर्षीच्या अनुभवाच्या बळावर पुढच्या वर्षी ही कालदर्शिका वर्षारंभापूर्वी 2 महिने तरी उपलब्ध करून देता येईल असा विश्वास वाटतो. आमच्या कार्यावर आपले प्रेम वर्धिष्णू व्हावे ही प्रार्थना. आपला क्रू श्री अर्जुनवाडकर. कार्यवाह धर्मनिर्णय मंडळ आणि संस्कृत संस्कृती संशोधिका. ज्ञानप्रबोधिनी, पुणे 30, सौर वैशाख 1, 1900.